माझ्या भीमान केलं जीवन जीवाच रान माझ्या भीमान केलं अशी केली या कारागिरी लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी राजदरबारी अशी केली या कारागिरी लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी कायद्याचं कार्य महान कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं जीवन जीवाचं रान माझ्या भीमान केलं
राव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची
नऊ कोटीची माताजी ही उदार अंतकरणाची रमाई झाली स्फूर्ती ज्योती राव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची हा समाज दुबळा कुठे दयांची पायरी निरक्षर हा समाज दुबळा कुठे दयांची पायरी रमाबाईचे नशीब मोठे झाली भीमाची नवरी हसत मुखाने करांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची
रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती भीमराव आंबेडकरांची
साहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर
तुझा भीम हाट पाहून अगदी नाण दिसया शोभून बाबासाहेबांच्या बोटून अगदी नाण दिसया शोभून बाबासाहेबांच्या बोटून माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई, नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई। अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही। अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही, अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही।
गाथा म्हणती दादा दादा इथेच रमतो माझा दादा ज्ञान तुझे कुछ कामी ज्ञान पाणी चाखल तळ्याच पाणी चाखल तळ्याच माझ्या खंबीरने ज्ञान पाणी चाखल तळ्याच ज्ञान जीवाच्या पल्याड केल राखण मळ्याच तत्वाच्या तत्वात खत टाकील मळ्यात बोधिसत्वाच्या तत्वात खत टाकील मळ्यात त्याला कुंभण घातील बुद्ध धम्माच्या आळ्याच लागली गळाया साऱ्या विखुरल्या फांद्या पाने लागली गळाया आता नाही कुणी उरल भीमरायाच्या लयाच नवकोटीच्या संगतीन राज उरून गळ्यात बघा ताईत बांधील बुद्ध भीमाच्या नावाचं